नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पुढच्या 2 महिन्यात देशातल्या 20 नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांची माहिती. वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन. बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला सर्वत्र प्रतिसाद. आणि चेन्नई कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड, विजयासाठी 6 बळींची आवश्यकता. आता सविस्तर बातम्या. सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच एकूण देशांतर्गत उत्पन्न जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते काल ठाणे इथं मुंबई महानगर प्रदेशांतर्गत ठाणे विकास परिषद 2024 या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील 52% गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
आपण जे अमोल साईज केले इंडस्ट्री आणि आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्र हा पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र आता जीडीपीमध्ये नंबर 1 आहे, इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 आहे, परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे त्याच्या 52% फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचीवमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहे, हे प्रकल्पामध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1 आहे देशामध्ये.
आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीम आणि स्वच्छता ही सेवा अभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव काल मुंबईत जुहू चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. परभणीतही जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, एक पेड माके नाम, एकल वापर प्लास्टिक बंदी, कंपोस्ट खत निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वच्छतेची जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. देशातली लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढच्या 2 महिन्यात देशातल्या 20 नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार असल्याचं केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं आहे. पुण्यात नाम फाउंडेशनच्या 9व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनच्या अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाउंडेशनचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. अल्पसंख्याक विकास विभागाला 500 कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा आणि प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्याक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना महामंडळाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात येत असून याचा लाभ घेण्याचं आवाहन सत्तार यांनी यावेळी केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, शिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातले उमेदवार त्यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा 26 सप्टेंबर रोजीचा नियोजित वाशिम जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून ते आता 5 ऑक्टोबर रोजी या दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं कार्यक्रमस्थळाची पाहणी करून नंगारा संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेतला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येत आहेत.
महिला भगिनींनो, अन्न व नागरी पुरवठा विभाग तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर रिफिलची सुविधा मिळणार आहे.
महाराष्ट्रातील जवळपास 52 लाख कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. यामुळे तुमच्या घरांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल, धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करणं शक्य होईल आणि महिलांच्या आरोग्यामध्ये मध्ये मोठा फरक पडेल.
धुरामुळे होणारे आजार आता कमी होतील आणि स्वच्छ इंधनामुळे महिलांची आणि मुलांची आरोग्य स्थिती सुधारेल. यामुळे वृक्षतोड आणि पर्यावरणालाही संरक्षण मिळेल. अन्न व नागरी पुरवठा विभागचं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे तुमच्या स्वयंपाकासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तुमच्या सोयीसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी.
अन्न व नागरी पुरवठा विभाग
ठाम निर्णय.
अधिक माहितीसाठी संपर्क संबंधित तहसील कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी बानेगाव भोगगाव रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी पुकारलेल्या बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला काल सर्वत्र प्रतिसाद मिळाला. तर लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या सोमवारी लातूर जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात वडीगोद्री फाटा इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचंही उपोषण सुरू असून पोलिसांनी आंतरवाली सराटीकडे जाणारा हा रस्ता बंद केला आहे. तो रस्ता सुरू करावा अशी मागणी करत वडीगोद्री इथं काल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडूनही प्रत्युत्तर देताना घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळाची भेट घेत दोन्ही समाजांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं. त्यांनी वडीगोद्री आंतरवाली सराटी नालेवाडी चंदनापुरी या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आल्याचे आदेश जारी केले. बीड जिल्ह्याने बाल विवाह निर्मूलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल स्कॉच या नामांकित संस्थेचा स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना काल प्रदान करण्यात आला. मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी विविध पावलं उचलण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून या काळात होणारे आणि होत असलेले बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं. भारत आणि बांगलादेश दरम्यान चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि ऋषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव 4 बाद 287 धावांवर घोषित केला. 515 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं दिवसभर 4 बाद 158 धावा केल्या. रविचंद्र अश्विननं 3 तर जसप्रीत बुमराहनं 1 गडी बाद केला. बांगलादेशला विजयासाठी अजून 357 धावांची गरज आहे तर भारताला विजयासाठी 6 बळींची आवश्यकता आहे. अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा दिवंगत भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार काल प्रख्यात नाट्यकलावंत आणि नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यशवंतराव चव्हाण समितीचे सचिव दगडू लोमटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हवामान. नांदेड धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या भाटशीरपुरा इथं वीज कोसळून अजय गायकवाड हा तरुण सारडाला. सोयाबीनची गंज लावत असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान या पावसामुळे सोयाबीन काढणीच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असून सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी येत्या 24 सप्टेंबर दरम्यान येलो अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं काल भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकारनं पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पुढच्या 2 महिन्यात देशातल्या 20 नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांची माहिती. वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यात रास्ता रोको आंदोलन. बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला सर्वत्र प्रतिसाद आणि चेन्नई कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड विजयासाठी 6 बळींची आवश्यकता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.